जसं हे इकडं तिकडं जायला लागले, हे जे बिशप लोक वगैरे इकडं तिकडं जायला लागले, तर मग नव्या नव्या ठिकाणचे म्हणजे रोममध्ये वगैरे मग रोमच्या संस्कृती त्या स्वीकारू लागले. आणि जसं जवळ नवं नवं ठिकाणी जायला लागले तसं, आणि मग काय झालं की मग इथून 500 वगैरे एडी 500 वगैरे म्हणजे खूप करप्शन आपल्या ह्या मंडळांमध्ये करप्शन, मग हे बिशप लोक वगैरे सगळे पॉलिटिक्सचे झाले, पैसा सगळं काय. तर मग हळूहळू जी सुवार्थेचं जे क्लिअरपणा असतो तो निघून गेला. आणि मग 500 ते 1500 हा अंधाराचा काळ म्हणतात. पूर्ण सुवार्थ जी आहे ती अंधाराचा काळ. देवाला फक्त एकतर्फी न्यायी भीती असायची, आणि भीतीपोटी मग ते कर्म करायचे. मग हे जे पोप आहेत ते काही शिकवायचे. हळूहळू पोपची संस्कृती, जे येरुसलेममधला बिशप आहे तो एकदम मोठा झाला, मग त्याला येशूचा प्रतिनिधी पृथ्वीवर, आणि मग जे हे पोप सांगायचे त्यांच्या ह्याच्यावर सीटवर बसून, ते जणू काय देवाचं वचन. आणि मग ते काय नवीन नवीन ठिकाणची संस्कृती लोकांना जिंकायला वगैरे त्या संस्कृत्या पण आणायला लागल्या. मग ते काय म्हणतात त्याला, रोजरी, मग हे जे संतांचे हे जे गेलेले आहेत त्यांच्या कब्र जे आहेत त्याला जाऊन प्रार्थना केली की अजून आपल्याला वैशिष्ट्य मिळतं देवासमोर. आणि मग आपले जे परगेटरीमधले वर्ष जे आहेत ते कमी होतात, म्हणजे ते डायरेक्ट विश्वासणारा डायरेक्ट स्वर्गात नाही, तो एका मध्यस्थीच्या ठिकाणी जातो. मग तिथं त्याला सहन करावं लागतं आणि मग तो तिथून सुटतो, हे असं शिकवण. मग लोकांच्या ह्याच्यात भीती घालायचे. मग हे पोप तर इतके झाले की मग स्वार्थी त्यांचे काही गोल असतील ना, ते मग चर्चचे म्हणजे ऑफरिंग भीती पोटी ते मग हे करायचे लोकांकडून. आणि हे इतके हे झाले कारण ख्रिस्ताचा प्रतिनिधी म्हणजे हे जे राजे आहेत त्या काळचे पॉलिटिकल राजे जर्मनी वगैरे 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 ते पण घाबरायचे त्यांना, कारण त्यांनी काही मागणी केली, आम्हाला एवढे टॅक्स पाहिजे असं तसं तसं, नाहीतर तुम्हाला आमचा आशीर्वाद नाही. मग ते अशा प्रकारे अंधाराचा काळ म्हणतात त्याला. आणि मग मार्टिन लुथरला मग सुवार्ता कळली, आणि मग मार्टिन लुथरपासून पुढं जे आहे ते क्रांती घडली.
हा कॉन्स्टंटाईन बादशाह हा कुठला होता?
रोमचा. मग क्रांती घडली, मग काय झालं की युरोप जे आहे युरोप त्याच्यामध्ये काय क्रांती घडली, आणि मग बरेचसे प्रोटेस्टंटिझम. जर्मनी ऑगस्टीन
नाही एवढं काय नव्हतं
नाही तो हे ऑगस्टीन मला
वाटतं
मार्टिन तर जर्मनीचा असं त्याला टकला दाखवले. पण इथे केस
मध्ये पण
अच्छा मार्टिन लुथर किंग म्हणताय तो वेगळा, तो अमेरिकन इतिहासातला आहे. तर मग हे युरोप प्रोटेस्टंट झालं. तर हे युरोप प्रोटेस्टंट झाला वगैरे, वचनावर विश्वास, वचन जे सांगतं त्याच्यामधूनच आम्हाला विश्वास मिळतो. मग कृपेद्वारे ख्रिस्ताद्वारे तारण होतं, कर्माद्वारे नव्हे, हे एकदम क्लिअर व्हायला लागलं. मग एक कॅल्विन होता, पण कॅल्विनचा प्रॉब्लेम काय आहे की त्याला जे मेन लाईन चर्च सोडायचं नव्हतं, आणि त्याची काय इच्छा होती की चर्चनीच ते हे जे देवाचं राज्य जे आहे ते पॉलिटिकलमध्ये पण आणायचं. तर मग चर्च आणि गव्हर्नमेंटचं ऐकी त्याला हवी होती, आणि त्याने पूर्ण ते जिनिवा जे शहर आहे ते बदलायचा प्रयत्न वगैरे केला. आणि ह्या दरम्यान काय झालं की काही लोक आहेत आता ह्यांना कृपेद्वारे तारण वगैरे सगळ्यांचं होतं, पण ह्या ह्याच्यामध्ये काही लोक ॲना बॅप्टिस्ट म्हणून आले. मग यांचा खूप छळ झाला. हे ॲना बॅप्टिस्ट लोक म्हणू लागले की बिलिव्हर्स लोकांनाच बाप्टिस्मा, कारण हे जरी कॅथलिकमधून बाहेर आले तरी हे जे आहेत ना लुथरन किंवा हे कॅल्विन वगैरे देवाचे सेवक, ते असे म्हणायचे नाही की लहान मुलाला मग आपण तारण देतो आहे बाप्टिस्मेद्वारे, पण ते म्हणायचे की ती नव्या कराराची, जसं देव जुन्या करारामध्ये सुंता ही खून दिलेली आहे तसं नव्या करारामध्ये बाप्टिस्मा ही खून दिलेली. तर एखादा व्यक्ती झाला बिलिव्हर, मग त्याच्या मुलाचं काय, मग त्याच्या मुलाला पण ती खून आपण जन्मता द्यायला पाहिजे, आणि मग त्याला ख्रिस्ती संगोपनामध्ये वाढून मग त्याला हां पण ते तारू शकत नाही म्हणायचे ते, पण तरी ते म्हणजे लहान मुलाला जर का आठवलं की नाही माझं झालेलं आहे अगोदर पासून, मग तो काय लक्ष देणार आहे का? तर हे जे ॲनाबॅप्टिस्ट आहेत, मग त्यांनी बघितलं बायबलचं, मग ते म्हटले की नाही की आम्ही विश्वासणाऱ्यांनाच देतो. मग ह्या लोकांनी ह्यांचा खूप छळ केला आणि मग ह्याच्यातून आज जे मॉडर्न डे बॅप्टिस्ट आहेत ना, ते मग ह्याच्यातून जे आहेत ना ते पुढं प्रेस्बिटेरियन म्हणतो आपण, आपल्या ह्याच्यात नाही आहेत जास्त प्रेस्बिटेरियन. मग अँग्लिकन, इंग्लंडमध्ये क्रांती झाली, इंग्लंडमध्ये झाली, इंग्लंड झाली अँग्लिकन, हां जॉन केल्विन, इंग्लंडमध्ये क्रांती झाली आणि इंग्लंडचे जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा CNI चर्च ऑफ नॉर्थ इंडिया आज जे म्हणतो आपण, तर हे अँग्लिकन पद्धतीनुसार करतात. ह्यांच्या ह्याच्यात पण ते ओव्हर ऑल्टर असते. तर हे अँग्लिकन लोक जे आहेत ते पूर्णपणे म्हणजे कॅथलिकमधून पहिल्या वेळेस बाहेर आले, तर सगळं काही त्यांनी सोडलं नाही. मग ती ऑल्टर आणि मग हे जे लोक आहेत नाही का ऑर्डेन्ड लोक, ज्यांचं ऑर्डिनेशन किंवा काय म्हणतात त्याला दीक्षा झालेली नाही, त्यांना वेगळी पुलपीट देतात म्हणजे बाकीच्यांना तिकडं वर. पण ॲक्च्युली क्रांती हे पण सांगते की प्रगतीकरणाप्रमाणे की आपण सगळे विश्वासणारे आता एक याजकवन म्हटलेलं आहे आपल्याला. खरं हां दान वेगळे वेगळे असतील, सगळ्यांना पुढं जाऊन सांगायचं दान नसेल, पण ह्या पृथ्वीमध्ये मध्यस्थी करण्यासाठी किंवा ह्या पृथ्वीसाठी प्रार्थना, मग पृथ्वीमध्ये जगून लोकांसाठी प्रार्थना करतो, मग लोकांना देवाबद्दल सांगतो, तो आपण सगळे मध्य म्हणजे हे आहोत, याजकगण म्हटलेलं आहे आपल्याला. तर एका प्रकारे आपण सगळे समान आहोत, पण तरी ह्या समानतेमध्ये देवाने काही लोकांना वडील होण्याचा, पास्टर होण्याचा रोल दिलेला आहे. तर एका प्रकारे सगळे समान आहेत ख्रिस्ताच्या नजरेत, एका प्रकारे काहींना हे दिलेलं आहे, जबाबदारी दिलेली आहे. तर पण इथं काय आहे ते हे प्रेस्बिटर किंवा हे जे दृढीकरण झालेले लोक आहेत त्यांनाच हे करतात, पण मग बॅप्टिस्टवाले म्हटले की सगळ्यांना हे आहे. तर मेनली असे आपल्या ह्याच्यामध्ये दोन आहेत आणि मग ह्या दोन्हींमधून ना वारंवार लोकांनी बायबलकडं परत आलेले आहेत आणि मग दोन्हींमधून आता इव्हॅन्जेलिकल ह्या मताचे लोक, म्हणजे आम्ही आमचे बाकीचे जे वेगळापणा आहे ते बाहेर ठेवतो आणि आपण कुठं ॲग्री होतो, चला सुवार्तेवर ॲग्री होतो, तर सुवार्तेने भरलेले सुवार्तेचं सुख शिक्षण योग्य धरणारे आपण इव्हॅन्जेलिकल, की कृपेद्वारे विश्वासाद्वारे ख्रिस्तामध्येच तारण. पण तरी आज इव्हॅन्जेलिकलमध्ये पण भरपूर हे इव्हॅन्जेलिकल काही हां हां बॅप्टिस्टमध्ये दोन प्रकार आहेत, एक हे बॅप्टिस्ट आणि एक त्यांना रिफॉर्म्ड बॅप्टिस्ट म्हणतात. हां ह्या कॅल्विनला ह्यांनी विरोध केला एक आर्मिनियस म्हणून, पण ते रिफॉर्म बॅप्टिस्ट बरोबर. तर ह्यांचे 5 पॉईंट असतात, हे रिफॉर्मवाल्यांचे 5 पॉईंट असतात, तर ते पॉईंट नंतर आपण वाचू शकतो. पण हे इव्हॅन्जेलिकलमध्ये पण काय झाले, काही लिडर्सनी मग कॅथलिक लोकांसाठी पुन्हा एका स्टेजवर येणं, संगती मिटिंग्स घेणं, तर ह्यांच्यामध्ये पण भरपूर प्रॉब्लेम चालले. तर ह्यांच्यामध्ये एक गट आहे बायबल बिलिव्हिंग, ही जॉन मॅकर्थर, बाकीचे बरेचसे आहेत 3-4 चांगले नावं, त्यांना बायबल बिलिव्हिंग. मग ह्या दरम्यान काय झालं, मी आपले इव्हॅन्जेलिकल वगैरे चालत असताना 1900 ते टोरांटो रिवायवल झालं आणि तिथून आले सगळे पेंटिकॉस्टल. मग ते काय मेथडिस्ट पण होते या काळामध्ये अगोदर जॉन वेस्लीच्या, मग त्यांचं जे मृतपणा पाहून मंडळांमध्ये त्यांनी होलीनेससाठी त्यांनी मूवमेंट चालू केली. त्या ह्याच्यामध्ये ते म्हणतात की टोरांटोमध्ये देवाचा आत्मा पुन्हा ओतला गेला वगैरे वगैरे वगैरे, मग काही कुत्र्यासारखे ओरडायला लागले, काही ह्याच्यासारखे त्याच्यासारखे, बऱ्याचशा लोकांना इकडे फुल ब्लेसिंग मिळालं आणि मग त्याच्यामधले विनयार्ड वर्कर्स चर्चवाला पण तिकडे जाऊन आला, बरेचसे पेंटिकॉस्टल जे नेते ते म्हटले की आम्ही इकडे गेलो आणि आम्हाला एकदम काहीतरी वेगळंच देवाचा अग्नी अनुभवायला मिळालेला आहे, आणि मग ते अजून चालू ठेवलं त्यांनी. मग हे आपले बेनिन आणि बरेचसे मग हे आहेत की जे जास्त आत्म्याच्या ह्याच्यावर भर देतात की ते चालू आहेत चिन्ह चमत्कार हे ते आपले जे ते बायबल आणि सुवार्ता सक्षम आहे भेदायला अंधकार, त्यावर भर देतो. आपण म्हणतो की पूर्ण वचन झालेलं आहे, आपल्याला मिळालेलं आहे आणि आपल्याला ह्याची गरज नाही. तर ह्याच्यामध्ये पण मधली बाजू असलेले काही आहेत. जसा मी म्हणू शकल की देव करल, त्याला जर का एका कठीण हिंदू कुटुंबामध्ये करायचं आहे तर करू शकतो, आकर्षित तो स्वप्नाद्वारे वगैरे वगैरे. पण मी फळ बघतो की उगच त्याच्या टेस्टिमनीमध्ये स्वला उंचवत असत, माझे मलाच स्वप्न असं पडलं, मलाच हे मलाच ते. पण त्या टेस्टिमनीमध्ये खरंच त्याचं परिवर्तन झालं असत आणि देव त्या ह्याच्याद्वारे त्यांना बायबलकडे आणतो त्या स्वप्नाद्वारे वगैरे वगैरे. कारण सुवार्ताच तारुत सत्य शेव सत्य शेव. पण जास्त करून इकडं माझा कल असतो की आपलं जनरली हे सक्षम आहे आणि आपण वचनाचीच सेवा केली पाहिजे. पण जर का काही असाधारण रीतीने देव काही करू शकतो, पण आपल्याला दिलेलं आहे पूर्ण वचन. ते काय म्हणते 2 तिमोथी 3:16 की ते देवाच्या सेवकाला सक्षम करून प्रत्येक सत्कर्मासाठी सज्ज करतो. म्हणजे अजून काय उरलेलंच नाही म्हणून. तर असं आहे आपली हिस्ट्री. एनिवेज आज ते पण नाही आहेत का? ठीक आहे, आज आपला लास्ट सेशन. आणि मला वाटलं की कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न उद्भवला असेल की तुम्ही म्हणताय की ह्या देहदंडावरून उपास तापास शब्बात हे सगळं पाळून तर होणार नाही, पण कसं मग आपण असंच बसून राहायचं काय? मी ख्रिस्तामध्ये परिपूर्ण झालो आता त्याच स्टेजमध्ये बसून राहायचं का? आपल्याला काही साधन दिलेलं आहे की पवित्रीकरणासाठी, तर ते आज आपण थोडक्यात पाहू. आणि मग तुम्ही जाऊन घरी चौथा आणि पाचव्याचा अभ्यास करू शकता. हे आमच्या महान देवा, आम्ही पुन्हा एकदा तुझ्याकडे पाहतो. हे जे सुंदर वचन आहेत पवित्रीकरणाबद्दल देवा, पा आम्हाला तूच शिकव, फार अत्यंत गरज आहे ह्या गुपिताची, ह्या सामर्थ्यशाली शब्दांची. म्हणून आमचे मन तयार कर देवा पा, आणि खऱ्या पवित्रीकरणामध्ये खरी वाटचाल तो आमची पुढं आणि पुढं ने, आणि येणेकरून आमच्या लोकांना समजेल की खरंच ख्रिस्ताचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये दररोज कार्यरत आहे आणि तेही त्या ख्रिस्ताच्या सामर्थ्याकडे आकर्षित होते. ही लहानशी विनंती येशू ख्रिस्ताच्या गोड जीवन नावात मागतो, म्हणून तो आहे. आमेन. तर एक गोष्ट पक्की आहे संदर्भामध्ये म्हणतो की ख्रिस्तामध्ये आपण अशा रीतीने परिपूर्ण झालो आहे. तर 16 वचनात तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण अमावस्या किंवा शब्दात पाळण्याविषयी कोणी तुमचा निर्णय करू देऊ नका. हा जो शब्द आहे निर्णय, एका एम्पायरसारखा आहे. एम्पायर कसा लगेच डिसिजन देतो ना, तर तसं हे डिसिजन देऊ इच्छितात आपल्यावर की नाही तुम्ही कमी पडले देवासमोर, तुम्ही हे असं करत नाही म्हणून. पण तो म्हणतो आहे कोणीही तुम्हाला असं निर्णय करू देऊ नका. का? कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये परिपूर्ण, जी खरी सुनता आहे ती तुम्हाला मिळालेली, खरं पुनरुत्थित जीवन मिळालेलं आहे. आणि मग पूर्णपणे आपलं जे ऋणपत्रक होतं ख्रिस्ताने माफ केलेलं आहे. आणि मग हे जे अधिपती आहेत जगाचे सेना सत्ताधीश आणि अधिकारी यांना पण नाडलेलं आहे. म्हणजे तुम्ही कम्प्लीट आहात ख्रिस्तामध्ये, सुखरूप आहात, कम्प्लीट आहात. म्हणून ह्यांना तुम्ही घुसू देऊ नका. आणि मग कशा प्रकारे ते करत होते बघा. पहिली म्हणजे हे विधी, जुन्या करारातले नियमशास्त्राचे विधी तिकडे घेऊन चाललेलो. तर क्लिअर आहे तुमच्यामध्ये कोणी आलं आणि म्हटलं की शब्दात आपण पाळायला पाहिजे, तर तुम्ही हे दाखवू शकता किंवा आपण सण पाळायला पाहिजे. मग पुढची गोष्ट 17 वचनात ह्या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टींची छाया आहेत, शरीर तर ख्रिस्ताचे आहे. 18 वचन लीन म्हणून घेण्याच्या इच्छेने देवदूतांची उपासना करणाऱ्या, म्हणजे एकदम लीन त्याचं ते सोंग करत होते की नाही म्हणजे आपण फक्त ख्रिस्तालाच नाही ह्या देवदूतांना पण मान दिला तर अतिउत्तम ठरल. पण तसं काही गरज नाही. आपण काय पाहिलं संदर्भामध्ये, ख्रिस्ताचं गौरव हे सर्वश्रेष्ठ आहे. स्वतःला दिसलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक बुद्धीने उगीचच गर्वाने फुगणाऱ्या कोणी माणसाला तुम्हाला फसवून तुमच्या बक्षिसास मुकू देऊ नका. तर ह्या माणसाचे काय लक्षण आहे की तो स्वतः गुपित दिसलेलं जे प्रगतीकरण आहे त्याच्यावर हे खोटं शिक्षण देऊ पाहत आहे. नाही मला दिसलं, नाही मला अनुभवलेलं आहे. तर आपण त्या प्रकारच्या प्रगतीकरणाला स्वीकारायचं का? हे जे जरी कोण काय म्हटलं तर वचनाने तोलून आपण पाहायचं. तर हे लोक काय आहे, स्वप्न. मग स्वप्न पडलं किंवा काही दिसलं की त्या प्रकारे ते प्रभाव पाडू शकत होते. आणि मग दैहिक बुद्धीने उगच गर्वाने दुसरा एक मार्क असतो की खोट्या शिक्षणाचा, की आपण कितीही त्यांना सांगितलं ना तर ते स्वीकारतच नाही त्यांचा पॉईंट खरा. आणि मग आर्ग्युमेंट पण पाऊल काय टीम त्याला म्हणतो देवाच्या सेवकाचं काय आहे की तो सांगतो सत्य, त्यांना काउंटर करण्याचा प्रयत्न करतो, पण सौम्यते तो त्याचं टेम्पर किंवा त्याचं राग असा येऊ देत नाही. कारण ख्रिस्ताचे सामर्थ्य त्याच्यामध्ये कार्यरत असतं, तर त्याला बरोबर माहीत असतं की हे कोणच्या अँगलनी आलेले आहेत. आणि आपण सौम्यतेने ठामपणे बोलायला पाहिजे, पण हे कसे आहेत की ते ऐकत नाही. आणि हीच रीत आपल्याला दुसऱ्या पेत्रामध्ये जे वर्णन दिलेलं आहे खोट्या शिक्षकांचं, तिथं पण आपल्याला पाहायला मिळतं की ते गर्वाने किंवा उद्धटपणाने आणि जे प्रेषितांचं शिक्षण आहे ते स्वीकारत नाही. तर तसं तिचं चालू होतं. मग अजून काय त्यांचे लक्षण आहेत, 19वं वचन, असा माणूस मस्तकाला धरून राहत नाही, त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बांधे यांच्या योगे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्यांची ईश्वरी वृद्धी होत नाही. मीच, माझीच अथॉरिटी, माझंच शिक्षण, माझंच ज्ञान, तेच तुम्ही करायला पाहिजे. माझ्या चर्चच्या अगोदरचे जे फाउंडरचा मुलगा आता सध्या सगळं काय पाहतो तोच लोकांचे लग्न ठरवायचा, त्याला देवाचा संदेष्टा मानायचे, आणि तोच तुम्ही कुठं जाऊन सेवा करणार. मग सगळ्या गोष्टीवर जे 1000 जास्त 5000 चर्चेस असतील सगळ्या गोष्टीवर त्यांच्यावर निर्भर. मग त्यांनी त्यांच्या सेवाकार्यामध्ये काय शिकवलेलं, ख्रिस्त तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी परिपूर्ण नाही, तुम्ही मी एक मध्यस्थ झालं तुमच्यामध्ये आणि ख्रिस्तामध्ये. मग ते काय एक लक्षण आहे, तर जरी तो म्हणतो की नाही सगळं गौरव मी देवाला देतो, पण त्यांनी त्यांची सिस्टम कशी तयार केली आहे. प्रत्येक चर्चमध्ये वडील नेमायचे, वडील प्रार्थना करतील, वडील वचन शोधतील की काय करायचं आणि कसं करायचं. आणि ख्रिस्त त्याची ती वधू आहे, वडिलांद्वारे बरोबर त्याच्या वचनाद्वारे ते गाईड करत त्या मंडळीला, पण ते तसंच जे आहे ते सोडत नाही कंट्रोल. पण इथं जो खरा शिक्षक असतो तो मस्तकाला धरून, अरे मी कोणी नाही, ख्रिस्त प्रभू आहे, मी त्याचं वचन शोधलं आणि त्याचं वचन काय सांगते तुम्हाला हे सांगाल माझ्या काउन्सिलिंगमध्ये, माझ्या गायडन्समध्ये, माझ्या मार्गदर्शनामध्ये. बरोबर आहे. आजकाल बरंच हे लोक म्हणतात देव मला बोलला की तू ह्या मीटिंगला जा, त्या मीटिंगला जाऊ नको, असं तसं. नुकताच मी एक व्हिडिओ पाहिला, देव मला बोलला एक कुठतरी परदेशात प्रचारक असतो की त्या बाईला तू जोरात चापट मांग म्हणून, आणि तिला तो मारतो. आफ्रिकेमध्ये फार मोठी मीटिंग चाललेली आहे. हां, काही लोक जे आहेत हां ते दैनंदिन दिवसामध्ये. तर देव मला बोलला हे फार गंभीर वाक्य आहे. जुन्या करारामध्ये जर का एखादा व्यक्ती असा बोलला आणि त्याचं जे बोललेलं आहे ते खरं झालं नाही किंवा वेगळ्याच मार्गाने देवाच्या लोकांना नेऊ लागला तर त्याला दगड मारायची शिक्षा. तर मग का बदललेलं आहे? नव्या करारामध्ये ते म्हणतात नाही तसं नाही, कधी कधी देव आपल्याला बोलू शकतो पण ते योग्य नसेल किंवा ते होणार नाही. देव काय बदललेला आहे का? नाही. ते म्हणतात काही अभिवचनं होऊ शकतात, काही नाही. तर जेव्हा ही लोक म्हणतात देव बोललेला आहे, मग ह्या वचनाच्या अधिकार म्हणजे देव इथं जास्त अधिकाराने बोलतो आणि त्यांच्या मनात कमी अधिकाराने. देव बोलला म्हणजे इकडं पण आलं आणि तिकडं पण आलं त्याचं मन. तर मग इकडं कसं आहे, आपण म्हणतो की हे बिना चूक त्याचं मन आहे, कधीच आपल्याला वेगळ्या मार्गाने नेऊ शकत. मग तिथं पण तसं व्हायला पाहिजे, पण तिथं पण ते काय असं, पण त्यांना आपण काय शिकवायला पाहिजे की देव आपल्याला इच्छा देऊ शकतो, पण त्या इच्छेवरच आपण सगळं आपलं बेसिस करायचं नाही. कारण आपलं हृदय काय आहे हे आपण परफेक्ट झालो आहे का, आपलं हृदय परफेक्ट झालेलं आहे का परिपूर्ण, तर ते आपल्याला वेगळ्या डायरेक्शनने घेऊन जाऊ शकतं. सध्या माझ्या मंडळीमध्ये पण ते अगोदरच्या आम्हाला तसं शिकवलं होतं, हे देव मला बोलला दैनंदिन दिवसाबद्दल मी आज मार्केटला जाऊ का असं बायबल उघडायची नाही का, नाही देव मला बोलत आहे की जायचं किंवा नाही मी या मीटिंगला जाऊ का, तर हे का होतं माहिती आहे का, पूर्ण देवाचं शिक्षणाने ते भरले न गेल्यामुळं, देवाचं संदर्भामध्ये जे आहे शिक्षणाचं आपण कसं घेत आहोत तसं न घेतल्यामुळं मग त्यांना तत्व वापरता येत नाहीत बायबलचे आणि म्हणून ते असं करतात. तर मी असं म्हणत नाही की देव आपल्याला अशी तीव्र इच्छा देत नाही म्हणून, कारण ह्याच्यामध्ये बघा स्तोत्रानंतर काय आपलं हे नीतीसूत्र याचा तिसरा अध्याय बघा की आपण जसं त्याच्यावर भिस्त ठेवून असतो आपण त्याला कबूल करतो आपल्या डिसिजनमध्ये तो आपल्याला योग्य इच्छा देईल. सहावं वचन पाच पाच आणि सहा
तो आपल्या अगदी मनापासून परमेश्वरा भाव ठेव, आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको, तो आपला सर्व मार्गाचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शन.
आणि सातवं पण
तो आपल्या दृष्टीने स्वतः शाना समजू नको, परमेश्वरच्या प्रेत आणि दुष्कर्मापासून दूर राहा.
बरोबर. तर इथं लिहिलंय की आपण जसं जसं त्याला नम्रपणे मान्य करतो की देवा मला ज्ञान नाही आहे या गोष्टीमध्ये कोणता जॉब सिलेक्ट करायचा, कसं ह्या डिसिजन घ्यायची, कुणासंगती लग्न करायचं, आणि जसं आपण प्रार्थनेमध्ये आपली निर्भरता दाखवतो देवावर तर मग देव आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. कधी कधी म्हणजे तीव्र इच्छा होते पण आपण असं म्हणायचं नाही की देव मला बोललेला आहे, कारण आपलं हृदय पण फसवणारं आहे. पण कधी कधी त्या एक्सपिरियन्समधून गेल्यानंतर मागं वळून आपण म्हणतो की नाही हे देवाचंच गायडन्स किंवा देवाचंच मार्गदर्शन होतं. उदाहरणार्थ मी बसमध्ये असेल आणि ह्या व्यक्ती जी आहे आपल्या साईडची मला फार तीव्र इच्छा होते की तिला मला सुवार्ता सांगायची आहे म्हणून, आणि मग कसं स्टार्ट करू, मग मी प्रार्थना करतो देवा आपण कसं काय हे, आणि मग अचानक यूज कदाचित मी अगोदर एक प्रकारचं ट्रॅक्ट वापरत असेल पण त्या दिवशी मी खिडकी बाहेर बघायला होतो आणि म्हणतो हे सगळं सृष्टी सौंदर्य कुणी बनवले, आणि मग त्यांच्या मनात पण त्याच प्रकारचे विचार घोटत असतात आणि ते म्हणतात अरे मी पण तशा प्रकारचे विचार करत होतो, आणि मग मी ती सुवार्ता सांगतो. मग तशा अनुभवातून गेल्यानंतर मग आपण मागं वळून सांगू शकतो की अरे देवाचं मार्गदर्शन किंवा हे देवापासून आहे, त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये प्रॉव्हिडन्स किंवा देवाचं सगळ्या गोष्टींमधून त्याने मला इथपर्यंत असं मार्गदर्शन केलेलं आहे किंवा पुरवठा असं सगळं काही वापरून हा पुरवठा इथपर्यंत आणलेला आहे. पण आपण असं म्हणून म्हणायचं नाही की बरेचसे लोकांना स्टाईल झाले की देव मला बोलला म्हणून तिला तू बोल. बरोबर बरोबर. तर कुणीतरी असं पण सांगितलंय की मग कसं आपण डिसिजन घ्यायचे, ही ख्रिस्ताची परिपूर्णता कशी प्रॅक्टिकली लावून घ्यायची. एक म्हणजे वचनाने भरून जायचं, वचनाचे तत्व काय. आता उदाहरणार्थ आपण घेतलंय मॅरेजचा इश्यू, तर पहिलं बघायचं क्लिअरली वचनामध्ये काय आहे. मॅरेज चांगलं आहे देवापासून आहे, खोटे शिक्षक म्हणतात की नाही पण हे देवापासून आहे ठीक आहे चालेल. मग आता मला पार्टनर शोधायची. दुसरी गोष्ट म्हणजे मी विश्वासणार आहे तर बायबल सांगते की प्रकाश आणि अंधाराचा मिळाप कसा होणार, चिले चला विश्वासणार असो. आणि मग गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये काय आहे की ती जी आहे त्याचं कॅरेक्टरचा आदर धरते, तो जे आहे ती असं नाही आहे की मला आता विश्वासणारा म्हणजे कोणचाही विश्वासणारा, तर आपली आवडनिवड पण असायला पाहिजे. तर आपण मंडळीमध्ये बघतो, दुसऱ्या मंडळांमध्ये बघतो. आणि मग अजून एक आहे की नीतीसूत्रामध्ये हे ख्रिस्ताचं वचन आहे आणि ते सांगतं की जे सल्लागाराच्या मसलतीमध्ये सुखरूपता असते, तर मग सल्लागार इन्वॉल्व करायचे आपले पास्टर जे देवभिरू लोक आहेत की तुम्हाला ह्या मुलीबद्दल काय वाटतं. तर आपण काय करतो आहे पहिलं वचनाकडे जातो आहे प्रार्थना करतो आहे आणि मग वचन काय सांगतं आहे त्या गाईडलाईनप्रमाणे मग आपण सल्ला पण घेतो इतरांचा, तरी तिथं सुखरूपता असते. तरी लोक मग चलबिचल असतात, मला वाटतंय मला नाही वाटत, कधी कधी लग्नाच्या अगोदर वाटतं नाही 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 नाही, कधी कधी हा हा हा, तर आपलं हृदय असं. पण हे चार असे गोष्टी करत असलो तर मग आपल्याला कॉन्फिडन्स येतं की नाही मी वचनाप्रमाणे जितकं वचनाचे जे आहे मार्गदर्शन घेतलेलं आहे आतापर्यंत
आणि मग काही लोक म्हणतात त्या पलीकडं जे लोक आत्म्याने भरलेले आहेत, आत्म्याने भरलेलं जीवन म्हणजे आत्म्याने कसं भरलं जातो, जितकं ख्रिस्तकेंद्रित शिक्षण आपल्या मनामध्ये, हे आत्म्याची तलवार आपल्या मनामध्ये भरलेली असते, तितकं आत्मा जो आहे आपल्याला वचनाद्वारे गाईड करू शकतो. वचनाची तलवार आहे. आणि कुणीतरी असं म्हटलं आहे की मॅकर्थरनी की देवाची इच्छा आत्ता समजली नाही का, त्याच्यामधलं एक तत्व आहे की जितकं आपण देवाच्या वचनाने भरत चाललेलो आहे, आज्ञापालामध्ये वाढत चाललो आहे, तर आत्मा जो आहे एका ग्लवप्रमाणे आपल्याला भरतो आणि आत्मा आपले पाय आणि आपली दिशा आणि हे जे आहे, आणि इथं पण आपल्याला पाहायला मिळालं की आपल्याला इच्छा देतो, मग त्या इच्छा देवापासून. तर म्हणजे सत्य शेवटी आपण एक्झॅक्टली म्हणू शकत नाही ह्या इच्छा कुणापासून आहे, पण जितकं आपण पाहतो तितकं आपण मग विश्वासाची पण पाऊल घेतो, मग की हे सगळं मी केलेलं आहे आणि देवाचा आणि मला ह्या दिशेने माझी इच्छा होत आहे आणि मी काय करेल की ह्या दिशेने मी पाऊल घेईन. आणि अजून एक त्याच्यामध्ये सांत्वन आहे की जरी आपण रॉंग डिसिजन घेतली तर रोम 8:28 आपल्याला काय सांगते की जे देवाचे निवडलेले त्याच्या योजनेसाठी बोलवलेले आहेत त्यांच्यासाठी देव सर्व काही कल्याणार्थक घडवत आहे. तर आपले रॉंग डिसिजन, आपले पाप देखील, इतरांनी आपल्या विरुद्ध काय केलं, सगळं काही लिहिलेलं आहे त्या वचनामध्ये. सगळं काही देवाच्या प्लॅनमध्ये देव आपल्या कल्याणार्थक घडवत आहे, म्हणजे आपल्याला अजून ख्रिस्तासारखं बनवण्यासाठी, फायनान्शियल लॉस, आजारपण. तर त्यामध्ये आपल्याला हे आहे की मी माझ्या परीने जितकं बायबलप्रमाणे डिसिजन घेतोय, पण किती मोकळी एक आहे की जरी मी रॉंग डिसिजन घेतली तरी देव कल्याणार्थ माझ्या आत्मिक उन्नतीसाठी ते घडवत. तर एनिवेज हे जे लोक आहेत ते काय करतायत की ख्रिस्ताचं म्हणजे मस्तकाला न धरता वेगळेच काहीतरी शिक्षण देत आहेत. आणि मग तो म्हणतो की 20 आणि 20 वचनामध्ये जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे, हे प्राथमिक शिक्षण म्हणजे अ ब क, उदाहरणार्थ मी पाप केलं आणि असं असं केलं की झालं, ते मिटलं, हे जगाचे शिक्षण आहे असं असं केलं, किंवा जगाच्या मनाच्या ह्याच्यानुसार काहीतरी कर्म ते लावून देतात, आणि ते हे जगाचे प्राथमिक शिक्षण झालेलं आहे, त्याप्रमाणे ते होते. मग हात धरू नका, चाखू नका, स्पर्श करू नका, अशा प्रकारच्या उपभोगाने नष्ट होणाऱ्या वस्तूंविषयी माणसाच्या आज्ञेने व शिक्षणाचे जे विधी आहेत त्याच्या स्वाधीन होतात. आपल्या इंडियामध्येच किती आहेत, मी कॉल सेंटरमध्ये कामाला होतो तेव्हा सोमवारी उपास असायचा काहींचा, बुधवारी, म्हणजे आपल्या ह्यांच्या संस्कृतीनुसार ख्रिस्ती, तर मग कधी कधी त्यांचंच कन्फ्युजन असायचं आज उपासाचा दिवस आहे का नाही. तर सगळं ती विचारसरणी कसं आहे की मी हे माझ्या म्हणजे देवाचं जे कृपादान मिळवून घेण्यासाठी मी हे करत, पण ते सखोलचा इश्यू जो आहे हृदयाचा, पापाचा, प्रायश्चित्ताचा, त्याच्याकडं कधी येत नाही. तर हे प्राथमिक शिक्षण झालं, तर ह्याच्याने काही पवित्रीकरण होत नाही म्हणतो. 23 वचनामध्ये तर अजून तो म्हणतो की उपासना, स्वेच्छेने ओझलेली उपासना, लीनता व देहदंड यावरून ज्ञान म्हणतात खरे, पण काय आहे, देह स्वभाव म्हणजे आपला जो पतित स्वभाव आहे, बंडखोर स्वभाव, स्ववर भरोसा ठेवणारा, त्या लालसेला प्रतिबंध करण्यात त्याची योग्यता नाही. म्हणून आपण पाहतो प्रियांनो की आपल्याला यूट्यूबवर, आपल्याला न्यूजपेपरमध्ये किती मोठे मोठे धार्मिक नेते आहेत, किती किती धर्मांचे, पण त्यांच्या मठामध्ये, त्यांच्या ह्याच्यामध्ये जरी ते कितीतरी शो करतात, कितीतरी बाहेरून ड्रेस घालतात, कितीतरी हे ते ह्याचं ते शो करतात, पण आतून त्यांच्या हृदयाच्या इच्छा लेवलवर त्यांना विजय मिळत नाही, कारण आपल्यामध्ये ते उत्तर नाही, आपल्यामध्ये ते उत्तर नाही, ख्रिस्तामध्ये ते उत्तर आहे. म्हणून कसं होईल हे पवित्रीकरण, 3 अध्याय बघा, म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करा. तर काय आहे बेसिक फाउंडेशन काय आहे पवित्रीकरणाचं, म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात तर, म्हणजे असं तो म्हणत नाही आहे. कलसे त्याला माहिती आहे की ही विश्वासू मंडळी आहे, पण तो तरीही आपल्याला सांगत आहे विचार करण्यासाठी म्हणजे ख्रिस्तामध्ये आपण उठविले गेले नसल तर मग हे पुनरुत्थित सामर्थ्य मिळणार आहे का? नाही. तर म्हणून प्रियांनो, कितीतरी लोक जे आहेत ते निराश होऊन ख्रिस्तीपणाची जी शर्यत आहे, शिष्यत्वाची जी शर्यत आहे, निराश होऊन मागं जातात. का? कारण पुनरुत्थित सामर्थ्य आतमध्ये नाही, आपल्या देहाने ते करू पाहतात. पण आपल्या देहाने ते होते का साध्य? आपल्या देहाने होते का साध्य? मला माहिती आहे, ख्रिस्ताला ओळखण्यापूर्वी माझी बघण्याची दृष्टिकोन इतर स्त्रियांकडं वगैरे वगैरे काही तिकडं हेच नव्हतं, विजयच नव्हता. म्हणजे जसं ख्रिस्ताने माझ्यामध्ये कार्य केलं आणि ख्रिस्ताचं हे पुनरुत्थित जीवन माझ्यामध्ये आले, नवी निर्मिती विश्वासाद्वारे, पश्चातापी विश्वासाद्वारे, तेव्हा पहिल्या वेळेस मी ॲक्च्युली माझं मन किंवा माझे डोळे त्या चित्राकडून किंवा त्या विचाराकडून मी काढू शकत होतो. एक नवी सामर्थ्य आलं की देवा, हे तुला न आवडणारे हे विचार आहेत, ख्रिस्ता मला तू साफ कर, मला ह्यापासून अलिप्त ठेव. हे तत्व कुठं आलं? हे सामर्थ्य तत्व नाही, हे सामर्थ्य, नव्या जीवनाचं सामर्थ्य. जुन्या जीवनाला आपण मरतो. मी तुम्हाला ते गुलामाचं उदाहरण दिलं रोम 6 मध्ये, की आपण त्या गुलाम जो आहे मेल्यावर कितीही त्याचा मालक त्याला हे करतो पण ते होत नाही. तसंच आपण आपल्या जुन्या जीवनाला मरतो आणि ही गुलामी संपते. तर पहिलं फाउंडेशन ते आहे. तर म्हणतोय, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करा. तर कुणीतरी असं म्हटलेलं आहे ह्या वचनामध्ये, पाऊल असं करत म्हणत आहे की आता तुमचं हे पुनरुत्थित जीवन, ख्रिस्ताचं जेव्हा पुनरुत्थान झालं तेव्हा त्याचा फोकस कुठं होता? आता बरोबर पृथ्वीवर त्याने शिकवलं वगैरे 40 दिवस 50 दिवस, पण आता मी माझ्या पित्याकडे जातो, वरचा फोकस होता बरोबर. तसं आपण पण ख्रिस्तामध्ये उठविलं गेलो आहोत, तर मग आपल्या जीवनाचं म्हणजे कशा मागं लागायचं? आपण कशा मागं लागायचं? आपलं कशासाठी झटायचं? मग जर का ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आणि मग तो सतत आता मी माझ्या पित्याकडं चाललेलो आहे, तर मग आपण पण ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित झालोय. तर पाऊल असं शिकवतोय, जणू काही तुम्ही स्वर्गामध्ये, म्हणजे स्वर्गाच्या गोष्टी तो आत्ताच आपल्या जीवनामध्ये भेदलेले आहेत असं तो सांगतोय. पुनरुत्थित जीवनामध्ये बघा, तो म्हणतोय की ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करा. जणू काही एका दुसऱ्या राज्यामध्ये आपल्याला घेऊन गेलेलं आहे आणि स्वर्गीय ह्याच्यामध्ये घेऊन गेलेला आहे ख्रिस्त आपल्याला. आणि मग ख्रिस्त जिथं उजवीकडे बसलेला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करा. तर कुणीतरी म्हटलेलं आहे की ह्या स्वर्गाचे जे आता शिक्षण आहे, स्वर्गाचा जो फोकस आहे, देवपित्याचं गौरव, ख्रिस्ताचं सर्व गोष्टी त्याच्यासाठी, त्याचं राज्य, त्याची धार्मिकता, तर अशा प्रकारच्या ह्याच्यावर तुमचं चित्त लागू द्या. कारण नवीन चित्त, नवीन फोकस, नवीन आकांक्षा, नवीन गोष्टीसाठी आता आपण झटत आहोत. आपला आता मृत्यू होऊन आपण एका नव्या राज्यात गेलेलो आहे, तर तिकडच्या राज्याच्या गोष्टींनी आपल्या ह्या जीवनातच मार्गदर्शन व्हायला पाहिजे असं तो म्हणत आहे. तर आता आपल्याला काय काय शिक्षण मिळालेलं आहे आपल्या देशामध्ये, की माइंड एम्प्टी करा आणि मग तुम्हाला देव भेटेल बरोबर. सगळ्या ह्याच्यापासून तुम्ही एम्प्टी व्हा, म्हणजे सैतानाला लगेच जागा मिळेल मनामध्ये. पण इथं त्याच्या उलट सांगितलेलं आहे, तुमचं पुनरुत्थान झालेलं आहे, तुम्ही ॲक्च्युली पृथ्वीमध्ये राहत असता तुमचं तिथं एंट्री झालेली आहे असं तो सांगत आहे. आणि मग तो म्हणतोय की तुमचं चित्त ख्रिस्त जिथं बसलेलं आहे तेथील वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडं मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. तर तिकडच्या गोष्टीवर तुमचा फोकस असू द्या. ते येणारं गौरव त्यामागं तुम्ही झटा. येशूचं काय आता इच्छा आहे या पृथ्वीवर माझ्याकडून, आणि मी कशी तयारी करावं, आणि स्वर्गामध्ये आता माझ्यासाठी काय राखून ठेवलेलं आहे, काय आहे माझी गौरवी आशा, आणि माझं चित्त जे आहे सतत तिकडं राहायला पाहिजे. वरील गोष्टीकडं मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडं लावू नका. आणि मग तिसऱ्या वचनात कारण बघा, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आता एक बॉडी, आता मनुष्य मरतो, त्याची बॉडी त्या कबरेमध्ये ते आतमध्ये ठेवतात, मग ते सामान्य जीवनामध्ये परत मिसळते का ती बॉडी, ती गुप्त झालेली आहे पण ती कुजते. पण आपण तसं नाही, आपला मृत्यू झालेला आहे, जुन्या जीवनाला आपण मेलेलो आहे पण आपण कुणामध्ये गुप्त झालेलो आहे, ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. तर त्या येणाऱ्या गोष्टी आत्ताच आपल्या जीवनामध्ये भेदलेल्या आहेत असं तो सांगतोय. आत्ताच आपलं जीवन गुप्त झालेलं आहे आणि ॲक्च्युली दररोज आपण जगामध्ये जगतोय पण तरी तो म्हणतोय असं तुम्ही वागा जसं काय आत्ताच तुमचं जीवन दी एंड झालेलं आहे आणि ख्रिस्तामध्ये आणि देवाबरोबर गुप्त ठेवलेलं आहे. मग ते बॉडी परत ह्या असलेल्या गोष्टींसंगती कशी वावरल, तर तसं स्वतःला वागवा म्हणतोय. आणि म्हणतोय की आपले जीवन, चौथं वचन, जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्हीही ख्रिस्ताबरोबर गौरवात प्रगट केला जाल. गॅरंटी देत आहे की ख्रिस्ताबरोबर गौरवात प्रगट केला जाल. म्हणजे डोळ्याने पाहिलेलं नाही, कानाने ऐकलेलं नाही अशा गोष्टी येणार आहे. तुमचं स्थान आता सुखरूप आहे ख्रिस्तामध्ये, तर म्हणून तिकडचे आता तुम्ही वारिस आणि सिटिझन झालेला आहे. तर मग तिकडच्या गोष्टीवर चित्त आणि मन हे लावा. कुणीतरी म्हटलेलं आहे जिथं आपलं मन असेल तिथं आपलं धन असणार. तर तसंच आपले पूर्ण डिसिजन आणि जे काही आहे ते आपण त्या दिशेने केव्हा करणार, जेव्हा आपलं मन, आपलं सर्वस्व, जेव्हा आपल्याला ख्रिस्तामधलं आपलं स्थान आणि आपण आपलं जीवनामध्ये काय झालेलं आहे हे समजतो. आणि मग हे झालंय, मग हे साधन घेऊन मग आपण आता पवित्रीकरण केलं पाहिजे. पाचवं वचन, तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, काम वासना, कुवासना व लोभ, याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जीवे मारा. तर प्रियानो, आपल्या चर्चमध्ये का कमकुवतपणा आहे आणि तरुणांना आणि बऱ्याचशा लोकांना आत्मिक विजय मिळत नाही आणि पराजयामध्ये ते बसलेले आहेत? कारण आपण काय करतो, डायरेक्ट प्रीचिंग करताना तिसऱ्या अध्यायामध्ये पाचव्या वचनापासून चालू करतो आणि कधीही त्यांना पहिले दोन तीन अध्यायामध्ये काय चाललेलं आहे, ह्या तिसऱ्या अध्यायातच काय चाललेलं आहे ते सांगत नाही. कदाचित आपल्या मंडळीमध्ये सुवार्थेची गरज आहे जेणेकरून हे मुर्दे जे आहेत ते उठतील ख्रिस्तामध्ये. ते कसं आहे माहिती आहे का, ती कार जी आहे तिची बाहेरून आपण डेंटिंग पेंटिंग केलेली आहे, सगळं काय सगळं काय, पण ती चोरांनी ती इंजिनच गायब केलेली आहे. बाहेरून आपण सगळं काय तयार करतोय नाही का, बरेचसे महिने 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 महिने, आणि मग त्या कारला म्हणतोय की पळखी 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 कॅम्पामध्ये, पळखी इकडं पळखी तिकडं, हां एवढं काय मी तुझ्यामध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे, पण इंजिनच नसेल तर काय फायदा नाही. तसं प्रियांनो, पुनरुत्थित जीवन ख्रिस्तामध्ये सुवार्तेद्वारे होतं. त्यांचा भाव जेव्हा ख्रिस्तावर ठेवतो तेव्हा ते मृत होतात आणि जिवंत होतात. हे नवी निर्मिती, ख्रिस्ताचं जीवन त्यांच्यामध्ये वाहू लागतं आणि ते की आहे, आणि मग त्यांना नवीन दृष्टिकोन पण मिळतो. कारण मी त्याच्या राज्यात आलोय, जर स्वर्गात आलो तर मग पृथ्वीचा विचार करतो आपण, सगळ्या त्या गोष्टीने भारावून जातो. तर तो म्हणतो आत्ताच तुम्ही असं भारावून जा, तुमचं जीवन दी एंड झालेलं आहे, गुप्त ठेवलेलं आहे, ख्रिस्ताबरोबर प्रगट होणार आहे. बरोबर, चांगला प्रश्न आहे. कुणीतरी असं उदाहरण दिलंय त्याचं की आता पाच वर्षापूर्वी युद्ध झालं US आणि इराक. तर त्यांनी काय केलेलं आहे की जाऊन राजधानीमध्ये आक्रमण केलं, मग सदाम हुसेनचे जे पुतळे वगैरे सगळे पाडले, राजधानी जिंकली, म्हणजे ते शहर आणि ते राज्य, ते राष्ट्रच त्यांचं झालं बरोबर, ऑन पेपर ऑफिशियली सगळं काही बदललं. पण तरी छुपे जे अजून योद्धे आहेत सदाम हुसेनचे, काही कालावधीसाठी दररोज इकडं तिकडं 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 बॉम्ब ब्लास्ट करत होते. तर कुणीतरी असं म्हटले इंग्लिशमध्ये, ऑल्दो सिन डज नॉट रेन इन अस, सिन रिमेन्स इन अस. म्हणजे जरी पाप आपल्यावर सत्ता गाजवत नाही, आता ख्रिस्तामध्ये ती गुलामी संपली, तर ह्याचा अर्थ नाही आहे की अजून त्याला उरलेलं पाप म्हणतात काही लोक, रिमेनिंग सिन, ती प्रवृत्ती जी आहे. म्हणून पाऊल म्हणतोय की मी किती लाचार मनुष्य, माझ्या नव्या मनाने मी ख्रिस्ताला आणि त्याच्या नियमाच्या आज्ञांकित होऊ इच्छितो, पण हा माझा देह, माझा जुना जो स्वभाव आहे. त्या काळामध्ये ना काही काही खुनी लोकांना अशी पनिशमेंट द्यायचे, त्यांनी ज्याचा खून केला आहे तो देह त्यांना बांधून टाकायचे आणि मग गुहेमध्ये द्यायचे टाकून, मग तो किती कुजायचा कुजायचा आपल्या ह्याच्यावर. तर पाऊल म्हणतो आहे आईयो मी किती कष्टी, कसं आहे की माझ्या नव्या हृदयाने माझ्या नव्या मनाने मला आता देवाचं वचन प्रिय वाटतं आणि त्याच्या मी आज्ञांकित होऊ इच्छितो, पण तरी मी किती कष्टी. काय आहे की हाही अनुभव माझ्यामध्ये आहे की अजून माझं पवित्री म्हणजे पूर्ण गौरवीकरण झालेलं नाही. तर होय, येशूने आपलं हृदय जिंकलंय, तारण म्हणजे अपुरं नाही आहे, तारलं गेलेलो आहोत आपण, पण तरी ह्या अशक्त देहामध्ये राहण्यापर्यंत आपल्याला तो झगडा असणार आहे. कारण तो मग गलतीमध्ये पण म्हणतो 5 अध्यायामध्ये की देह आपल्याला देवापासून दूर घेऊ इच्छितो, म्हणजे आपला स्ववर ठेवणारा बंडखोर भरोसा तो आपल्याला प्रभूपासून दूर घेऊ इच्छितो, पण आत्मा आता आहे आणि तो आपल्याला देवाच्याकडं आणि पवित्रीकरणाकडं घेऊन जातो. तर ती रियालिटी आहे. तर तो ॲक्च्युली कसं करतो आहे माहिती आहे का, ही जी रियालिटी झालेली आहे की जुना मनुष्य आपण मारलेला आहे, हां, ती रियालिटी आता आपल्या पवित्रीकरणामध्ये आणतोय. की म्हणून तुम्ही काय करा की, तर ते कसं आहे की ऑलरेडी, पण आता ते तुम्ही अंमलात आला, तो जुना मनुष्य मेलेला आहे, आता त्याप्रमाणे तुम्ही अंमलात आणा. तर मोठा प्रश्न आहे ॲक्च्युली हा की बरोबर, कारण ना इथं ॲक्च्युली 9व्या वचनामध्ये हे काय सुंदर इतकं आहे हे, कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण केले आहे. इदन गार्डनमध्ये काय झालं, आपण देवाच्या प्रतिमेत बनवलेलं होतो आणि ती प्रतिमा एकदम भ्रष्ट झाली, पूर्णपणे निघून नाही गेली, अजून मनुष्य देवासारखं मदत करू इच्छितो, प्रेम करू इच्छितो, नीतिमत्त्वाचं ज्ञान आहे बऱ्या वाईटाचं वगैरे वगैरे, आपण प्राण्यांसारखं नाही, पण त्या प्रतिमेवर इफेक्ट भयंकर असा पडलेला आहे. पण आता देवाची योजना काय होती की त्या आदामाच्या म्हणजे आदाम आणि हव्याच्या प्रतिमेपेक्षा अजून एक बेटर प्लॅन, की त्याने ख्रिस्ताला पाठवलं शेवटचा आदाम, आणि त्याच्या मृत्यूमध्ये पुनरुत्थानामध्ये त्याने जे आपल्यासाठी हासिल केलं, तर मग आता आपल्याला त्याच्या प्रतिमेमध्ये, आदामापेक्षा तो परफेक्ट गॉड मॅन, हां, तर त्याच्या प्रतिमेमध्ये तो बनवत आहे. आणि ज्ञानाने जसं जसं आपण त्याच्याबद्दल शिकतो, त्याच्या जवळ जातो, तसं 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 घडत आहे. म्हणून हा खोटापणा तुम्ही काढा म्हणतो. हे जे आहे जुन्या ह्याचं तो स्वभाव आहे, जुन्या जीवनाचा स्वभाव आहे. आता तुमच्यामध्ये प्रक्रिया कसली चालू झाली आणि कुठं चालल्या, तुम्ही ख्रिस्ताच्या प्रतिरूपात बनत आहात, ती प्रक्रिया आहे. मग त्या साजेशीर तुम्ही ह्या जुन्या गोष्टी काढून टाका असं तो म्हणतो.
म्हणजे मनुष्य तारण पावलेला आहे, तो मनुष्य पडू शकतो,
होय पडू शकतो पापामध्ये,
पापामध्ये पडून पुन्हा म्हणजे ख्रिस्तापासून तो एकदम दूर जाऊ शकतो.
काही काही तर संतगणांनी खूप अंधारी दिवस पाहिलेले, ते हा जो आहे त्या गाण्याचा लेखक विलियम वॉटसन काय त्याचं नाव, देर इज अ फाउंटन फिल्ड विथ ब्लड, येशूच्या रक्ते, त्यांनी तर 2-3 वेळेस सुसाईड करण्याचा प्रयत्न केला, विश्वास नाराया, म्हणजे इतका डिप्रेशनमध्ये जायचा तो. पण किती सुंदर गाणं लिहिलं आहे त्यानं. आणि जॉन न्यूटन जो आहे तो त्याचा पास्टर होता, जॉन न्यूटन ज्याने ते कृपा हा शब्द वाटेफार ते गाणं लिहिलं होतं, आणि तो म्हणजे अद्भुतरीतीने त्याचं तारण झालं होतं, पण त्याला त्याच्याबद्दल फार सहानुभूती वाटायची, तो त्याला जाऊन मग देवाचं वचन रिमाइंडर देत. तर फार अंधारी दिवस पाहू शकतात देवाचे लोक. काही लोक खोट्या शिक्षणा पण काही काळासाठी बळी पडू शकतात कन्फ्युजनमध्ये, आणि कधी कधी भयंकर पाप पण घडू शकतात. पण जे त्याचे आहेत ते पश्चाताप करून पुन्हा येतील, कारण जे बीज त्यांच्यामध्ये आहे ते दैवी आहे आणि ते देव जो आहे ताडण करून वचनाने पुन्हा संजीवित करून, कारण हे अनंतकालिक करार आहे, नवीन करार आहे आणि त्यांच्यामधला आत्मा कधीही काढून घेणार नाही. येशू म्हटला त्याच्या शिष्यांना हा आत्मा तुम्हाला अनंतकालासाठी देण्यात आलेला. तो प्रश्न हा आहे की ते खरे म्हणजे त्यांची सुरुवात खऱ्या रीतीने झाली का, आणि ते आपल्याला आपण आपल्या डिस याच्याने पाहतो की आपल्याला खरे वाटत, पण त्यांनी कोणची सुवार्ता स्वीकारली, कसा भाव ठेवला आहे, कुणावर भाव ठेवलेला आहे, पश्चातापी विश्वासाने ठेवलेला आहे का उगच असं फायर इन्शुरन्स पॉलिसी सारखं हात वर करा ज्यांना ज्यांना जायचं आहे स्वर्गामध्ये वगैरे वरवरचं हे केलेलं आहे का. तर फार अंधारी दिवस पाहू शकतात
आणि
परत तो प्रश्न उद्भवतो की त्यांचं तारणाचं बेस काय आहे, त्यांचं परफॉर्मन्स आहे का ख्रिस्ताने जे त्यांच्यासाठी हासिल केलं. अनंतकालिक खंडणी भरली ख्रिस्ताने हिब्रीकरस पत्रामध्ये दिले आणि तो पुन्हा पुन्हा येणार नाही मरण्यासाठी, तर ती बेस्ट गोष्ट नाही आहे. आणि आपण तसल्या केसेस आपल्या मंडळांमध्ये अपेक्षित न करू आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करू, पण होऊ शकतं तसं. खूप कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे, पण आपल्याला हे माहिती आहे दोन्ही रियालिटी माहित आहेत आपल्याला की ती आता कसं आहे की हे आपलं शरीर आणि आत्मा आपल्याकडे आहे. अगोदर हे नव्हतं, फक्त शरीर आत्मा मृत होता देवासाठी, पण आता ख्रिस्त म्हणतो की मी तुम्हामध्ये माझ्या आत्म्याद्वारे, तुम्ही माझ्यामध्ये मी तुम्हामध्ये, आणि आपल्याला माहिती आहे हे कसं त्याच्या आत्म्याद्वारे. तर असं न होता मला वाटतं असं आहे की आपण ख्रिस्तामध्ये ख्रिस्त आपल्यामध्ये, तर देवाचा आत्मा पण वस्ती करतो असं बायबल आपल्याला सांगतं. आपला आत्मा तर आहे कारण पेत्र म्हणतो तुमचा जीव आत्मा शरीर देव सुखरूप ठेव तुमचा म्हटलेलं आहे. तर दोन्ही आहे रियालिटी, आपला आत्मा आहे, पण आत्मा म्हणजे आता ते डिवाइड कितपर्यंत करायचं त्याचं माहीत नाही. आपला आत्मा आहे पण त्याचा आत्मा येऊन ती ऐकी झालेली आहे, ऐकी झालेली आहे, आपण त्याच्यामध्ये तो आपल्यामध्ये. तर तो फार कॉम्प्लिकेटेड न दिसणाऱ्या गोष्टींचा तो प्रश्न आहे. फार कॉम्प्लिकेटेड
आपल्यामध्ये आहे
तेच ना. आपला देह आहे ना, पाऊल पण म्हणतो की किती मी लाचार की माझ्या एक नवीन नियम चालू झालेला आहे म्हणजे नवीन निर्मिती झालेली आहे. पण हे कसं आहे की ऍक्च्युली मला असं आहे की जीव आत्म्या दोघांचं म्हणजे ख्रिस्ताने खंडणी बदली आम्हाला विकत घेतलेलं आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे पूर्ण. पण ते कसं आहे की ह्याचं जे पूर्ण रिअलायझेशन जेव्हा येशू येईल परत, सॉरी येशू जेव्हा येईल तेव्हा योहान म्हणतोय आम्ही त्याच्यासारखे होऊ, म्हणजे पूर्णपणे त्याच्यासारखे होऊ म्हणजे पूर्णपणे त्याचे गुणधर्म आपण घेणार नाही, अखंडता वगैरे वगैरे, पण ख्रिस्ताचं जितकं काय प्रेम शांती सहनशीलता आणि म्हणजे न कुजणं आनंद ह्या सगळ्या गोष्टीची पूर्णता आपण अनुभवू.
तर पॉल म्हणतो की मी जे इच्छा करतो ते मी करत नाही, आणि जे इच्छा करत नाही तेच मला करा असे वाटतं.
बरोबर, तो झगडा आहे ना, झगडा आहे. आणि त्याचं उत्तर पण तो देतो ना की देवाला धन्यवाद असो की ख्रिस्त येशू आहे, थँक माय गॉड बिकॉज इन क्राइस्ट जीजस, त्याला ते उत्तर मिळाले. म्हणजे की माझं हृदय त्याच्या संगती तो आता तृप्त झालाय त्या उत्तरासंगती, की ख्रिस्तामध्ये माझं नवी निर्मिती झालंय, माझं हृदय मन त्याचं इच्छिते करणं. अगोदर तसं नाही व्हायचं, त्याच्या नियमाला त्याच्या वचनाला पण मी दूर सारायचो, वरवरचं करायचो पण खऱ्या अर्थाने आज्ञापालन. पण आता मला हवं आहे ते, आणि तरी मला हा झगडा आहे. पण तो म्हणजे तिथंच सोडतो ती गोष्ट. म्हणजे आपलं पण जीवन जे आहे, आपण पवित्रीकरणाच्या मागं लागायला पाहिजे, मागे लागायला पाहिजे. पण असं नाही की नाही का हे 5 दिवस मी असं असं केलं तर पूर्णपणे पवित्र होईल, ते मग डेंजर गोष्टी. रोज झगडणे आहे, आणि अजून 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 होत आहे. आपण ख्रिस्ताच्या प्रतिमेत बदलत जात आहे, असं नाही की रोज त्याच स्टेटमध्ये आपण राहणार. तरी कधी जातो मागं, पण आपल्याला पुनर्संजीवित करून मग तो त्या अनुभवातून शिकवतो की त्या गोष्टी परत न करणं. तर सगळ्या गोष्टी कल्याणार्थक घडत आहे, आपले झगडे पण आपल्यासाठी कल्याणार्थक घडत
आहे. मी कसं, मी 1.5 वर्ष चर्चला गेलो नाही, मी विचार करतो की आता ते दिवस मी कसे भरून काढू शकतो. कारण मला वाटतं किंवा 1.5 वर्ष म्हणजे भरपूर दिवस झाले, 1.5 वर्ष मी देवापासून म्हणजे सहभागीतेपासून, तर ते दिवस आता मला मला ख्रिस्तामध्ये कसे काढता येईल, भरून कसे काढता येईल. कारण ते दिवस तर गेले, त्याचा जो वाटा मला भेटायला पाहिजे तो मला नाही मिळाला, ते माझी चूक आहे.
बरोबर,
आता मी कसं काय ते काढू.
म्हणजे आता बायबल म्हणजे देव अशी अपेक्षा करत नाही की आपण ते भरून काढायला पाहिजे, पण तुमच्या मध्ये ती इच्छा आहे, म्हणजे ते पश्चातापी हृदयाची ती इच्छा आहे. पण त्या अनुभवातून तुम्ही गेला, आता तुम्ही दुसऱ्यांना इशारा देऊ शकता. एक चांगली गोष्ट कल्याणार्थक आता घडलेलं आहे की तुम्ही एकदम हृदयपूर्वक त्यांना इशारा देऊ शकता की बाबा मी ते अनुभवलेलं आहे ते चांगलं नाही, कारण बघ मग मी मागवरून मला किती त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय. तर आपण ते करू शकतो. आणि मग पवित्रीकरणाचं हे पॅटर्न आहे, इथं आपल्याला पाहायला मिळतं की ह्या गोष्टी तुम्ही घाणेरडे म्हणजे आपले कपडे जसे मळके झालेले तसं तुम्ही काढा आणि हे तुम्ही परिधान करा. पवित्रीकरणामध्ये 2 पॅटर्न आहेत. तर ह्या सवयी या ओल्ड पॅटर्न तुम्ही काढा, दूर लोटा एका घाणेरडे झालेल्या कपड्यांप्रमाणे, आणि ख्रिस्ताला परिधान करा, आणि ह्या नवीन पॅटर्न तुम्ही परिधान करा. तर मी देखील काउन्सिलिंगमध्ये वगैरे काही तरुण वगैरे असतात, त्यांचे वेगळे इश्यू असतात की नाही आम्हाला इंटरनेटवर असलेलं त्याचं खूप मोह होतं बघण्यासाठी वगैरे वगैरे. तर मी म्हणतो की त्यांना की मला धक्का होत नाही, कारण मला माझं हृदय माहिती आहे, सगळ्यांना मोह होतो आणि कोणीही या मोहाच्या वर नाही, सगळ्यांना झगडा आहे. मग मी त्यांना Rom 6 घेऊन जातो की तुम्ही विश्वासणारे असाल तर हे झालेलं आहे की तुमची गुलामगिरी संपली आणि आता तुम्ही नाही म्हणू शकता. आता त्याप्रमाणे एका पुत्राप्रमाणे तुम्ही दररोज ते क्लेम करा की आता माझी गुलामगिरी संपली ख्रिस्तामध्ये, आता त्याचं पुनरुत्थित जीवन मला मिळालेलं आहे, आता मी या गोष्टीला नाही म्हणू शकतो. पहिली स्टेप. मग दुसरी स्टेप पावलाची जी आहे की मनाचं चित्त जे आहे ते सतत आता ती सिटिझनशिप मिळालेली आहे आपल्याला, तर तिथं ठेवा. देवाची इच्छा, देवाचं गौरव, देवाचं राज्य, त्याची धार्मिकता, स्वर्ग कसा असेल त्याची तयारी वगैरे वगैरे, ह्याकडं तुमचं लक्ष असू द्या. आणि मग तिसरी गोष्ट की हे पापी पॅटर्न तुम्ही दूर लोटा आणि त्याच्या बदली आता ख्रिस्तामधले नवी धार्मिकतेचे तुम्ही पॅटर्न. तर हां
हां
बरोबर ठेवता हवी होईल. बरोबर, बरोबर आहे. आणि हे मन पण फार महत्त्वाचं आहे, कारण आपलं चित्त जिथं असेल त्या गोष्टी त्या डायरेक्शननी जायला आपल्याला आवडतं. तर मी तुम्हाला सांगू शकेल की जर का तुम्हाला असा पश्चाताप होत आहे की हे वर्ष मी असे घालवले 1.5 वर्ष, तर ही पॅटर्न तुम्ही काढलेली आहे, आता त्या पॅटर्नच्या विपरीत पॅटर्न म्हणजे चांगली पॅटर्न जी ख्रिस्ताच्या धार्मिकतेमधली ते तुम्ही हे करा. तर मी त्या लोकांना शिकवायचो की जर का तुम्हाला ह्या ह्या वेळेस ते मोह होतात इंटरनेट पाहिजे तर त्या त्यावेळेस तुम्ही बाहेर प्रभूच्या सेवेमध्ये किंवा प्रभूच्या संगतीमध्ये किंवा मंडळीच्या सेवेमध्ये तुम्ही असा. तर तुम्ही एक तिकडे हेल्दी पॅटर्न प्रभूमधली ती तुम्ही घालत आहे. तसंच पॉलाची पॅटर्न आहे, पुट ऑफ म्हणजे तुम्ही आता हे दूर लोटा आणि पुट ऑन. तर तसंच आता खोट्या बोलण्याची पॅटर्न असेल तर मग आता तुम्ही वचनाने भरा, आता सत्याने भरा. जर का अगोदर तुमची असलेल ते आणि जार कर्म आणि ह्याची पॅटर्न होती तर आता तुम्ही दुसरी पॅटर्न म्हणजे पवित्र गोष्टींनी माझं मन मी कसं भरू ती तुम्ही पॅटर्न ख्रिस्तामध्ये जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाढत जा. अगोदर चोरीचं पाऊल म्हणतो, चोरी करायच्या आता तुम्ही योग्य पैसा कमवून काय करा, त्या पैशाने तुमची गरज भागवा आणि इतरांची पण गरज भागवा. मग आता ही ख्रिस्ताची धार्मिकता तर एकदम उलट पॅटर्न. तर तुम्हाला आता त्या पॅटर्नला तुम्हाला कोणची पॅटर्न जोडायची, तर दीड वर्ष गेले तर ह्या दीड वर्षात मी पूर्ण बायबलनी पूर्ण नवा करार पाठ करेल. तसं किंवा ह्या दीड वर्षात मी काय शिष्य घडवल किंवा माझी आत्मिक उन्नती अजून करत, तर असं हे आहे पवित्रीकरण. पण त्याची किल्ली मला आज तुम्हाला द्यायची होती की ख्रिस्ताबरोबर आपण पुनरुत्थित झालोय का, आपलं मन चित्त काय सुंदर म्हणजे आहे की आपलं जुनं जीवन एंड झालून एका नव्या राज्यात आपण गेलोय तर तिकडचा फोकस तिथलं चित्त लागलं पाहिजे आणि आपलं जीवन आता सुखरूप आहे ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताच्या गौरवाच्या दिवशी प्रगट होणार आहे. म्हणजे पूर्ण भय काढून टाकतोय पाऊल आणि हे एवढ्या सगळ्या गौरवी गोष्टी होणार आहेत तर मग या पृथ्वीवरच्या गोष्टी का धरून ठेवल्या, जार कर्म हे समजल्यावर मग हे किती फालतू वाटतात गोष्टी, जार कर्म आंगळ अमंगळपणा काम वासना कुवासना व लोभ. लोभ ह्याला मूर्तीपूजा म्हणावे हे जीवे म्हणा. लोभ बघा किती गांभीर्याचं आहे, 10वी आज्ञा. बाकीचे सगळे आज्ञा 1 ते 9 जे आहेत कृतीवर फोकस ठेवतात, 10व्या आज्ञामध्ये सगळे फेल झालेले आहेत कारण आपलं हृदय लोभी आहे, इतरांची मालमत्ता इतरांच्या गोष्टी तृप्त नसणे मला अजून हवंय. त्याला मूर्तीपूजा म्हटलेलं आहे. त्यामुळे देवाचा कोप होतो. तुम्हीही पूर्वी त्या वासनांमध्ये जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता, परंतु आता म्हणजे अशा डेंजर पापांसंगती तो आता हे पण म्हणत आहे, परंतु आता क्रोध संताप दुष्टपणा हे सगळे नातेसंबंधातले पाप आहेत. दुष्टपणा निंदा व मुखाने शिवीगाळी करणे ह्या सर्व आपणापासून दूर करा, एकमेकांशी लवाडी करू नका कारण तुम्ही जुन्या मनुष्याचा त्याच्या कृतीसंगती काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्याला निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण केलेले आहे. ह्यात आता ह्या नव्या मनुष्यामध्ये काहीही भेदभाव नाही. ह्यात हेल्लेनी व यहुदी सुंत झालेले व न झालेले बरबर व स्तुक्ती दास व स्वतंत्र ह्यात भेदच नाही, तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वात आहे. काही काही लोकांना वाटतं नाही पास्टर लोकांनाच पवित्रीकरणाचं फुल ॲक्सेस आहे, फुल परवानगी, मला काय मी काय माझं बॅकग्राऊंड काय माझं घराणं काय माझं हे काय. तो म्हणतोय बरबर आणि सुक्ती म्हणजे एकदमच भयंकर असे ते जमातीतले लोक होते आणि ग्रीक हे लोक सगळे नाही का फिलॉसॉफी आमची बुद्धी लय तल्लक आहे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजतात. बरबर आणि हे नाही का असे तसे कपडे घालून ट्रायबल अशा प्रकारे. पण पाऊल म्हणतोय ख्रिस्तामध्ये सगळ्यांना आपल्याला मुभा आणि मोकळीक आहे पवित्रीकरणासाठी. तर हे रहस्य आहे. तुम्ही पाहाल नातेसंबंधातले जे हे पाप आहेत त्याच्या अगदी उलट उलट आत्म्याचे ते फळ आहेत, प्रीती आनंद शांती सौम्यता चांगुलपणा इंद्रिय दमन. तर आपण म्हणू शकतो की ते पॉझिटिव्ह रीतीने पाहायचं आहे तर आत्म्याचे फळ आत्म्याने भरलेलं जीवन, निगेटिव्ह रीतीने पाहायचं आहे तर हे सगळ्या काढून टाका. तर देव करो आणि आपल्या मंडळीला या सगळ्या सेशनद्वारे